जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा। धर्मरक्षक मान्य सागर भैया बेग यांच्या प्रचारार्थ पूज्य आचार्य महेशजी व्यास यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता सर्व बंधू भगिनींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। सभेचे ठिकाण ग्रामपंचायत समोर टाकळी वाहन। जय श्रीराम।